श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव 65 या सूत्रग्रंथाच्या 16 ओव्यांवर निरूपण आणि विश्लेषण घेऊन झालेलं आहे. 16 ओवी ज्याच्यामध्ये सुख दुःख त्याचा लेप याची चर्चा आली होती. सुख आणि दुःख यांचा लेप न लागता विश्वाच्या आकारामध्ये तो जीवनमुक्त जातो आणि मग त्या विश्वाच्या आकाराला प्राप्त होतो किंवा विश्वाच्या आकाराच्या परिणामाला पावतो. तो आपल्यासमोर आपणच स्वतःच स्वतः झाला आहे. जग हे प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे. आत्मा मात्र तसा नाही. ज्ञान असो वा नसो, ज्ञान एक टूल आहे समजायचं, आणि नंतर ते टूल पण संपते. जेव्हा ते ज्ञान सुद्धा संपते तेव्हा तो आत्मा प्रकट होतो. सुंदर नाथ महाराजांच्या ओव्यांचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलं होतं. आत्मा केवळ एकला एक, तेथे सुख दुःख कैचे. तो जर एकटा एकच आहे, कोणाच्याही शरीरात आहे म्हणून तो काही वेगळा आहे असं नाही, तो एकटा एकच आहे. ही फार गंमत आहे बरं. तुझा आत्मा माझा आत्मा असं जे आपण म्हणू, तुझं शरीर माझं शरीर जे आपल्याला दिसते तो सुद्धा एक भ्रमच आहे. आणि त्या शरीरातला आत्मा निराळा आणि या शरीरातला आत्मा निराळा असं जे वाटतं, असं जर आपण विचारात घेतलं तर मग आत्मा आत्मा निरनिराळा झाला. पण त्याचे बेसिक कॅरेक्टर, बेसिक वर्च्यूज आणि बेसिक नेचर एकसारखं असल्यामुळे त्याच्यामध्ये आयडेंटिकल कॅरेक्टर्स आहेत. कॅरेक्टर शब्दही आपला आपण आपल्याला माहीत आहे कॅरेक्टर शब्द म्हणून आपण म्हणतो, पण ते कॅरेक्टर शब्दसुद्धा त्याला डिस्क्राईब करण्यासाठी पूर्ण नाही आहे. तर आत्मा केवळ एकला एक, तेथे सुख दुःख कायचे. सुख आणि दुःख हे मनाचा खेळ आहे. ही मनाची भावना आहे. मनाला पटलं त्याच मनाला एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये सगळं काही चांगलं वाटू शकते, आणि त्याच मनाला एका दुसऱ्या सिच्युएशनमध्ये तेच ते जसंच्या तसं जे जेवढं काही स्वरूप आहे तसंच्या तसं तिथे ते उदास वाटू शकते. तर हा सुख दुःख कैचे आत्म्याला. आत्मा सुख दुःखा वेगळा हे तो न कळे कळा त्याची. सुख आणि दुःख याच्या पल्ल्याड आहे आत्मा, पण ही कला आत्म्याची आत्माच जाणो. आज 17 ओवी आपण सुरू करणार आहे. दृष्टा आणि दृष्टत्व, दृष्टा दृश्य आणि दर्शन याबद्दलचं विस्तृत निरूपण सुरू आहे, आणि तेच आपण विश्लेषण करून समजण्याचा प्रयत्न करतो आहे. माऊलींना काय अभिप्रेत असेल चांगदेवासारख्या उच्च श्रेणीच्या योग्याला पत्र लिहिताना, त्याच्याशी चर्चा करताना ज्ञानदेवांची स्थिती कुठल्या लेवलची असेल. प्रयत्न आपला सुरू आहे की त्यांच्यामधला संवाद किंवा ज्ञानदेवांनी स्वतःला चांगदेवांना बोध करण्यासाठी जे शब्द वापरले, जे साहित्य वापरलं, जे पत्र वापरलं, त्यातून आपल्या पदरी काय पडू शकतं हे आपण छानण्याचा प्रयत्न करतो आहे, समजण्याचा प्रयत्न करतो आहे. आज 17 ओवीला आरंभ करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तया नाम दृश्याचे होणे
संवित्ती दृष्टत्वाणि जेतेणे बिंबा बिंबत्व जालेपणे प्रतिबिंबाचेनी।
तया नाव दृश्याचे होणे, संवित्ती दृष्टत्व आणि जे तेणे, संवित्ती म्हणजे ज्ञान प्रकाश, बिंबा बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे नी, तया नाव दृश्याचे होणे याचेच नाव ज्ञान स्वरूप परमात्म्याला ती अविद्या दृष्टत्व भावाला आणते। तया नाव दृश्याचे होणे, ज्ञान स्वरूप परमात्मा जो आहे त्याला ती अविद्या दृष्टत्व भावाला आणते। अविद्या ज्याला अज्ञान म्हणू, याचंही आपल्यावर फार मोठा उपकार आहे, बरं का? आपल्याला वाटत असेल की ज्ञान खूप चांगलं आहे आणि अज्ञान खराब आहे, तर अज्ञानाला खराब म्हणणे सुद्धा अज्ञानच आहे। माऊली आपल्या अमृतानुभवात हे सिद्ध करून दाखवतात की अज्ञान सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे। अज्ञानामध्ये ज्ञान बिल्ट इन आहे, आणि तसंही शब्द जर बघितला, अज्ञानातला अ कट केला तर मग उरतंच ज्ञान, किंवा अज्ञान या शब्दामध्ये ऑलरेडी ज्ञान आहेच। साहित्याच्या दृष्टीने किंवा शब्दाच्या दृष्टीने पाहिलं, वरवरच्या दृष्टीने पण तेच आढळते, पण खरा आध्यात्मिक अर्थ आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर तोही तसाच आहे। तर अविद्या दृष्टत्व भावाला आणते, परमात्म्याला। कोणाला? परमात्म्याला। आणि ज्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंबामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला बिंबत्व भाव प्राप्त होते ना, तसं हे आहे। जो पाहिल आरशात त्याचंच बिंब त्यात दिसणार ना, त्याचं प्रतिबिंब त्यात दिसणार। आता प्रतिबिंब कोणाचं झालं? त्या पाहणाऱ्याचं। म्हणजे जे दृश्य दिसत आहे ते कोणाचं झालं? परमात्म्याचं। असं समजा की हा पूर्ण जग एक आरसा आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रतिबिंब पडलेलं आहे। निरनिराळ्या प्रकारची माणसं, जनावरं, झाडं, पशुपक्षी, तर हे सर्व प्रतिबिंब कशाचे आहेत? त्या एका परमात्म्याचेच आहेत। या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की परमात्माच या जगाच्या रूपाने दृश्य बनला आहे। आणि मागील 3-4 ओळ्यांमध्ये सुद्धा आपण पाहिलं की हे जे दृश्य जे दिसते तो परमात्माच बनलेला आहे, कारण प्रत्येकाच्या ठाई आत्म्याचा वास आहे। तर न्युमरस सोल्स किंवा अनंत आत्मे जिथे असतील तर परमात्मा काही वेगळा असेल का? परमात्मा तोच असेल, पण ते प्रतिबिंबासारखं भासतं। या जगाच्या रूपाने दृश्य बनलेला आहे तो परमात्माच आहे, आणि दृश्य आहे म्हणून तोच दृष्टाही बनतो। कसा बनतो? आता मी स्वतःबद्दलचा विचार केला, मी आपल्या आत्म्याने, साक्षीभावाने किंवा दृष्टीभावाने किंवा दृष्टा म्हणून इतर सगळ्यांना पाहणे, म्हणजे इतर सर्वांच्या ठिकाणी आत्माच आहे एक, हे पाहणे, पण पाहणे हा गुण असल्यामुळे मी ते पाहतो आहे, म्हणजे मी दृष्टा आहे आणि इतर जे आत्मे आहे ते दृश्य आहे। आता तेही आत्मेच आहे, मीही आत्माच आहे, तर मी जो आत्मा हा दृष्टा भावनेनेही तिथे पाहतो आहे। म्हणजे जे दृश्य बनलं आहे तेही आत्मेच आहे आणि दृष्टा बनला आहे तोही आत्माच आहे। तर दृश्य मावळले म्हणजे मग शेवटी दृश्यपणाही मावळतो। दृश्य जर मावळेल तर दृष्टेपणाही मावळेल। आता जे पोहोचलेले संत आहेत, जे ब्रह्मज्ञानी आहेत किंवा ज्यांना आत्मसाक्षात्कार घडलेला आहे गुरुच्या कृपेने, ती ही गोष्ट समजू शकतात। काय म्हणतात? की दृश्य मावळते म्हणजे दृष्टेपणही मावळते। दृश्य कसं मावळेल? जेव्हा मला हे जाणवेल की जसा मी आहे तसेच तर सर्व इतरही आहेत। म्हणजे एखाद्या बाईनी एक सुंदर बांगडी सोन्याची घातलेली आहे, त्या सुंदर बांगडीचा सोन्याचा एक कण तो काय म्हणेल? की ही जी बांगडी आहे ही संपूर्ण सोनच तर आहे, माझ्यासारखे कोटी कोटी कण मिळून ही बांगडी तयार झाली, तर मीच कोटी कोटी प्रमाणात ही बांगडी झालेलो आहे, म्हणजे बांगडीत आणि माझ्यात काही भेद नाही. मग शेवटी तो कण जो आहे तो पाहण्याचा नाद सोडून देईल ना. मी एक आत्मा म्हणून दृष्टा, सर्व दृश्यामध्ये मला आत्माच दिसेल, आणि मला जर असा भान झाला अरे मी हाई इथे मीच आहे आणि सर्वत्र मीच मी आहे, मग जर मीच मी सर्वत्र आहे तर मग मी कशाला पाहू, मग पाहण्याची क्रिया संपून जाईल. पाहण्याची जी क्रिया संपेल म्हणजे हे सगळं जग तिथे मावळेल. म्हणून फार सुंदर श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे की जिथे मुनी ज्ञानी जागृत असतात तिथे सर्वसामान्य निद्रित असतात, आणि जिथे सर्वसामान्य निद्रित असतात तिथे तो पश्यतो मुने तो जागृत असतो, नाही का? यस्य जागृती भूतानी तस्य जागृतो मुने. फार सुंदर श्लोक आहे, एका क्षणात आठवला नाही पण आता आठवला.
यानीशा सर्वभूतानां तस्य जागृति संयमी यस्य जागृति भूतानि सानिशा पश्यतो मुने.
या निशा सर्वभूतानां, ज्या ठिकाणी सर्वसामान्यांना रात्र असते. या निशा सर्वभूतानां तस्य जागृति संयमी, त्या ठिकाणी तो मुनी जागृत असतो. मुनी म्हणजे कोण? तो आत्मज्ञानी जागृत असतो. जिथे सर्वांना निद्रा असते तिथे तो जागृत असतो. आणि यस्य जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, ज्या ठिकाणी सर्व भूते जागृत असतात. कुठे जागृत असतात? आपण विषयांच्या ठिकाणी जागृत असतो. माझा मुलगा, माझी बायको, माझा संसार, माझं घर, माझी कार, माझं ऑफिस, माझं दुकान, माझं शेत, नाही का, माझा दवाखाना, हे सर्व आपण विषयांच्या ठिकाणी जागृत आहोत. तस्य सा निशा पश्यतो मुने, त्या ठिकाणी जो आत्मसंयमी पुरुष असतो, आत्मज्ञानी असतो, त्याला रात्र झालेली असते, त्या ठिकाणी तो निद्रिस्त असतो. म्हणजे विषयांच्या ठिकाणी जिथे माणूस जागृत असतो तिथे आत्मसंयमी निद्रिस्त असतो, आणि ज्या ठिकाणी आत्मसंयमी जागृत असतो त्या ठिकाणी सर्वसामान्य निद्रिस्त असतात. त्याला दृश्य मावळले म्हणजे दृष्टेपणही मावळते. सूर्य मावळल्यावर अंधारात हे जगाचे नानाविध प्रकार सगळे लुप्त होतात. सूर्य आहे तोपर्यंत सगळं आपल्याला सगळ्या बिल्डिंग्स दिसतात, सगळं रस्ते दिसतात, सगळं काही दिसते. आजकाल रात्रीच्या वेळी लाईट असतात, पण थोडीच कल्पना करा की रात्रीच्या वेळी लाईट नसेल, किंवा 500 वर्ष आधीचा भारत असेल, किंवा 500 वर्ष आधीचं जग असेल जिथे इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती, तर त्यावेळी सगळा काळोखच ना. तर सूर्य मावळल्यावर अंधारात हे जगाचे नानाविध स्वरूप लुप्त होतात. त्याप्रमाणे जगाचा भास लुप्त झाला की दृष्टत्वही लोप पावते. रात्रीच्या वेळी जेव्हा आपण चालतो तेव्हा रस्त्याने पायी जात असताना रस्त्यातील काटेकुटे, दगड धोंडे, जीवजंतू आपल्याला डोळे असून सुद्धा दिसत नाही. का बरं दिसत नाही? कारण प्रकाश नाही. फक्त प्रकाश नाही म्हणून दिसत नाही, ते आहे तिथेच आहे, ते आहे तसेच आहे, मी चालणारा मी आहे तसाच आहे, परंतु दिसत नाही कारण तिथे प्रकाश नाही. तर संवित्ती ज्याला म्हणतात, ज्ञान प्रकाश, ज्ञान प्रकाश असेल तरच हे सगळं दिसेल. विषय म्हणजे काय, वासना म्हणजे काय, रिलेशनशिप म्हणजे काय, जर ज्ञानप्रकाश असेल तरच हे दिसेल. आणि हे सगळं असून तो प्रकाश आत्म्याचा आहे याची जाणीव असणे अध्यात्माचा खरा बोध हा आहे. फक्त तेवढ्यासाठी आपल्याला हे अध्यात्म समजून घ्यायचं आहे. हे सगळं आहे तसंच आहे, सर्वत्र परमात्मा आहे हेही मान्य आहे, पण त्याला अनुभव कसा करता येईल? संवित्ती नसेल तर ते अनुभवता येत नाही, कारण प्रकाश नाही. प्रकाशामुळे दृष्टत्व येते. दृष्टेपणा हे प्रकाशामुळे, ज्ञान प्रकाशामुळे येते, बरं का? हे काही असं बटन दाबल्याने येत नाही. तो ज्ञान प्रकाश कसा जागृत होईल? तो जागृत होईल ज्ञानेश्वरी सांगितलेला 6वा अध्याय अष्टांग योगाचा. सद्गुरूची कृपा पाहिजे, आणि ती साधना पाहिजे ज्याला आपण अभ्यास म्हणतो. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. म्हणून ज्ञानापेक्षाही ध्यान हे गहन आहे, कारण ध्यान सतत केल्यानंतर ज्ञानप्राप्तीचा काहीतरी मार्ग सापडू शकतो. नुसत्या गप्पा करून आणि नुसत्या मोठ्या मोठ्या थापा मारून हे होऊ शकत नाही. तर त्या अष्टांग योगाच्या ज्या 8 पायऱ्या आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, त्या मार्गाने जेव्हा जाऊ आपण तेव्हा ती संवित्ती म्हणजे काय हे समजू शकेल. ऐसे ज्ञान प्रकाशे पायेल तै मोहांधकारू जाईल. या मोहाचा अंधकार केव्हा जाईल? त्या ज्ञान प्रकाशाची कृपा झाली तरच. प्रकाश नाही तर मग दृश्य नाही. त्याप्रमाणे आत्म्याच्या ज्ञान प्रकाशाने, त्या संवित्तीने जगाचे संपूर्ण दृश्य निर्माण झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज इतक्या उच्च स्थितीतून चांगदेवांना हे सांगत आहे. हे आमच्या तुमच्यासारख्यांना सहज समजणार नाही आहे बरं का. चांगदेवासारखा पोचलेला शिष्य, ध्यान धारणा ज्यांनी स्वाधीन केलेले आहेत, ते सगळे मार्ग हस्तगत केलेले आहेत, त्याला सुद्धा संवित्ती म्हणजेच परमात्म्याचा प्रकाश हे माऊली समजावून सांगत आहे. या सगळ्या जगात जे दिसतंय, जे भासते, त्या रूपाने परमात्माच नटलेला आहे निरनिळ्या रूपात. म्हणून कोणालाही इन्फेरियर, कोणाला सुपेरियर, कोणाला इक्वल हे सगळं मानायची गरज नाही. तो परमात्मा आहे तसाच आहे, त्याची तुलनाच कुठे काही करता येत नाही. किंबहुना तो आत्माच दृश्य बनतो. कसा बनतो? कारण प्रत्येकाच्या ठाई तो आत्मा असल्यामुळे दृष्टा बनून माझा आत्मा जर पाहत असेल तर इतर ठिकाणी असलेले जे आत्मे आहेत ते दृश्य आहेत. मी जर दृष्टा आहे तर मला इतरत्र असणारे आत्मे ते दृश्य आहे. आणि ही पाहण्याची क्रिया हे दर्शन आहे. तर ते दृश्य दर्शनाच्या माध्यमातून दृष्टा बनते. पहिले सर्व दृश्य दर्शन या प्रक्रियेच्या माध्यमातून दृष्टा बनते आणि सगळे ते दृश्य दृष्ट्यामध्ये येऊन एकवटते. आणि तो दृष्टा जेव्हा हे अनुभवतो की हे सगळं एकवटलेलं आहे, द्वैतही संपलं तिथे अद्वैतही संपते. आणि जेव्हा एकुलता एकच उरतो तो कशाचा एक आहे? तो तर त्या परमात्म्याचाच एकुलता एक आहे. मग त्याला हा अनुभव येतो की मी आणि परमात्मा यात काही भेदच नाही. मग तिथे पाहण्याची क्रियाच लोप पावते आणि मग या संपूर्ण जगाचा पसारा आपोआपच अदृश्य होतो. म्हणजे हे दृश्य असूनही ते दृश्य अदृश्य होते. समजलं का मंडळी? हे सगळं दृश्य जागच्या जागी असून जेव्हा हा बोध होतो, या संवित्तीमुळे द्वैत हळूहळू जाते, द्वैतापासून अद्वैत आलं, दर्शनाची क्रिया संपली, सर्व दृश्य दृष्टा झालं आणि तो दृष्टाही त्या परमात्म्यात लीन झाला, त्यानंतर कोणी उरलंच नाही, पाहायला सुद्धा कोणी उरलंच नाही. आणि ती जी उच्च अवस्था प्राप्त झाली, ती उच्च अवस्था प्राप्त होण्याचं कारण या संवित्तीचा ज्ञान प्रकाश सर्वत्र होता. आणि ते का एकदा प्राप्त झालं चांगदेवा की मग आणखीन कसला काय भेद आहे? मग कोणाला पत्र लिहायचं आहे, कोणाला तीर्थस्वरूप लिहायचं आहे की कोणाला चिरंजीव लिहायचं, काही उरलंच नाही ना. यात संशय कशाला पाहिजे की तो माझ्यापेक्षा लहान आहे की तो माझ्यापेक्षा मिठा आहे? हे सगळं आहे तसंच आहे, तोच दृष्टा बघतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये अनेक वोव्यांच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो 9व्या अध्यायाचा भाग आपण उद्या घेऊ, पण इथे तुर्तास आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की दृश्य दर्शनाच्या माध्यमातून दृष्टा कसं बनते आणि मग शेवटी तो दृष्टाही कसा गायब होतो आणि तो दृष्टा जेव्हा लोप पावतो तेव्हा या संपूर्ण संसाराचा पसारासुद्धा लोप पावतो. उरते ते फक्त एकमेव अद्वितीय परमात्म्याचं स्वरूप. सस्वरूप, आणि त्या सस्वरूपामध्ये आणखीन कसा अनुभव येतो, काय फिलिंग्स होतात याबद्दलही आपल्याला माऊली पुढे सांगणार आहे. चांगदेव वासिष्ठच्या या येणाऱ्या ओव्यांमधून तोही भाग आपल्याला ऐकायला मिळेल. आज वेळेमर्यादापोटी 17व्या ओवीचा पहिला भाग आपण इथे घेऊन थांबतोय. थांबायच्या आधी त्या ओवीचा पुनरुच्चार करूया.
तया नाव दृश्याचे होणे संविती दृष्टत्वा आणि जे तेणे बिंबा बिंबत्व झाले पणे प्रतिबिंबाचे.
याचेच नाव ज्ञान स्वरूप परमात्म्याला ती अविद्या दृष्टत्व भावाला आणते. तो ज्ञान स्वरूप जरी असेल तरी त्याला अज्ञान भावाला आणते. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचं खंडन करतात, नंतर अज्ञानाचंही खंडन करतात. आज इथे विश्रांती घेऊया.
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.